नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सिनेमा हा फक्त उद्योग नसून समाजाला जागृत करण्याचं सशक्त माध्यम. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत. नुकसानग्रस्तांना तातडीचा दिलासा देण्यात कमी पडणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. हवामान खात्याकडून 27-28 सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा. आणि जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, पैठणचा गोदाघाट पाण्याखाली. आता सविस्तर बातम्या. सिनेमा हा फक्त उद्योग नसून समाजाला जागृत करण्याचं सशक्त माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्यामची आई या मराठी चित्रपटाला गौरवण्यात आलं याचा राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. त्या म्हणाल्या,
सर्वश्रेष्ठ मराठी फिल्म का पुरस्कार एक प्रसिद्ध उपन्यास पर आधारित श्यामची आई नामक फिल्म को दिया गया है. 81 वर्ष पहले फर्स्ट नेशनल फिल्म अवार्ड में उसी उपन्यास पर आधारित श्यामची आई नाम की मराठी फिल्म को ऑल इंडिया बेस्ट फीचर फिल्म का पुरस्कार प्रदान किया गया. इससे ये स्पष्ट होता है कि पिछले 80 वर्षों में फिल्म बनाने की टेक्नोलॉजी और तरीका भले ही पूरी तरह बदल गए हैं, लेकिन माँ की ममता और मानवता के संदेश की ताकत आपने ही प्रभावी.
चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना यावेळी प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मिस्सी यांना विभागून प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार राणी मुखर्जी यांना तर सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार 12th Fail या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. नाळ 2 या चित्रपटातल्या कलाकारांसह 6 बालकलाकारांना यावेळी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. चित्रपटाशी संबंधित नियमावली अधिक सुलभ करण्याचं सूतोवाच वैष्णव यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
जितने भी फिल्म इंडस्ट्री में इक्विपमेंट यूज होते हैं, इन इक्विपमेंट को मेक इन इंडिया करना है. साथ ही साथ आज की हमारी मिडिल क्लासेस के लिए, यंग जनरेशन के लिए एक बड़ा कार्यक्रम बनाना है, लाइव कॉन्सर्ट इकोनॉमी का. प्रॉपर उसका पॉलिसी सपोर्ट होगा, यूनिफॉर्म गाइडलाइंस होगी, इजी परमिशंस होगी, एंड दैट विल क्रिएट अनदर बिग वेव इन द ओशन ऑफ क्रिएटर्स इकॉनमी.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. सध्या पूरग्रस्त भागात NDRF आणि SDRFच्या 17 तुकड्या कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
काही भागामध्ये पूर्ण परिस्थितीमुळे लोक अडकलेले आहेत. बीडमध्ये धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवलेलं आहे. धाराशिवला आता 27 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने NDRFने बाहेर काढलंय. 200 लोकांना अजून सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्यांनी ऍडिशनल हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. तीही मी मिलिटरीशी बोलून अजून कुठून आपल्याला ऍडिशनल हेलिकॉप्टर आणता येतील का, अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. आता NDRF आणि SDRFच्या 17 तुकड्या या सगळ्या भागामध्ये काम करतायत.
या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मदतीच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून आता एकत्रित मदत न देता पंचनामे येतील त्या त्या भागाला मदत केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते, आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे जवळपास हे 2,215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये. कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय, त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे याचं ऑनगोईंग काम राहणार आहे.
हवामान खात्याने 27-28 सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन सरकारनं केलं आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 52 महसूल मंडळांपैकी 50 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 111% म्हणजेच 783 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणी पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यास कुणीही पूल ओलांडून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या जायकवाडी धरणातून सुमारे 1,03,752 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडलं जात आहे. यामुळे पैठणला गोदावरी नदीकाठचे सर्व घाट पाण्याखाली गेले असून नदीचं पाणी सखल भागापर्यंत पोहोचलं आहे. परिसरातल्या तसंच गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नारंगी प्रकल्प जवळजवळ 85% भरल्यानं नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. वैजापूर तसंच कन्नर तालुक्यात प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्वनिमित्त विशेष मालिकेत आजच्या भागात सरकारनं प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या माध्यमातून युवकांचं केलेलं सक्षमीकरण याविषयी जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची सूत्र स्वीकारली तेव्हा त्यांचं एक स्वप्न होतं लाखो युवकांना कार्यकुशल करण्याचं. यासाठी स्किल इंडिया योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या योजनेचा एक भाग आहे. 15 जुलै 2015 रोजी सुरू झालेल्या या योजनेनं एका दशकाचा प्रवास पूर्ण केला आहे. आपल्या या स्वप्नाबाबत पंतप्रधान म्हणतात,
साथियो लंबे समय तक सरकारों में स्किल डेवलपमेंट को लेकर ना वैसी गंभीरता थी और ना ही वैसी दूरदृष्टि. इसका बहुत बड़ा नुकसान हमारे नौजवानों को उठाना पड़ा. इंडस्ट्री में डिमांड होने के बावजूद, नौजवानों में टैलेंट होने के बावजूद स्किल डेवलपमेंट न होने से युवाओं के लिए नौकरी पाना अत्यंत कठिन हो गया था. ये हमारी सरकार है जिसने युवाओं में स्किल डेवलपमेंट की गंभीरता को समझा. हमने स्किल डेवलपमेंट के लिए अलग मंत्रालय बनाया और भारत में पहली बार स्किल इसी एक विषय के लिए डेडिकेटेड मंत्रालय है. मतलब की देश के नौजवानों के लिए डेडिकेटेड एक नया मंत्रालय है.
या योजनेअंतर्गत जुलै 2025 पर्यंत अंदाजे 1,63,00,000 तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे, ज्यामध्ये 45% महिला आहेत. या योजनेचा चौथा टप्पा सुरू झाला आहे, जो पुढचा वर्षभर सुरू राहणार आहे. कौशल्य भारत अभियान फक्त देशातच नाही तर परदेशातही भारतीय तरुणांच्या क्षमतेला नवी ओळख मिळवून देत आहे. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळेच हे शक्य झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात 10वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये सॅटेलाईट आयुष दवाखाने सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचं जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील अहमद यांनी यावेळी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आज मूळ आदिवासी समाजाच्या वतीनं उपविभागीय कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. मूळ आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणात बंजारा समाजाला समाविष्ट करण्याच्या मागणीला यावेळी विरोध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या गायरान जमिनीच्या हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सिनेमा हा फक्त उद्योग नसून समाजाला जागृत करण्याचं सशक्त माध्यम. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत. नुकसानग्रस्तांना तातडीचा दिलासा देण्यात कमी पडणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. हवामान खात्याकडून 27-28 सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा. आणि जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, पैठणचा गोदाघाट पाण्याखाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.